सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर माधुरी तुमच्या सुबत ऑन मॉर्निंग नंबर वन. नॉर्मल डेज आपने गाना एंजॉय किया, बट आपको पता है कि हमारे नांदेड़ में भी एक ऐसा टाइम था जब हेरॉन्स एंड पेंटेड स्टॉक्स ये सारे पक्षी जो है वो देखे जा सकते थे. इवन हमारी नांदेड़ की नदी में चक्रवात जो होता है ना वो भी दिखाया गया था. वेल, आज है विश्व पर्यावरण दिवस और आज मेरे साथ मॉर्निंग नंबर वन पर है.
नमस्कार नांदेड़कर, मी डॉक्टर अरविंद कुलकर्णी, रिटायर्ड प्रोफेसर, रिटायर्ड हेड डिपार्टमेंट ऑफ फिशरी सायन्स, सायन्स कॉलेज नांदेड, सध्या फॅकल्टी म्हणून ग्रामीण सायन्स कॉलेजमध्ये काम करतोय. नांदेडचा एक पक्षीतज्ञ, एक जुना पक्षीनेतू मी आहे आणि पक्षावरती माझा बराच अभ्यास आहे. माझे प्रोजेक्ट्स पण पक्षावरती आहेत, बरेच रिसर्च मी पेपर्स माझे पक्षावरती पब्लिश केलेले आहेत. आपण सर्वजण मला माधुरी सोबत ऐकत आहात.
सर, मलाही विचारायचं आहे की कोणकोणचे पक्षी आपल्या नांदेडमध्ये यायचे पूर्वी.
आम्ही आता वर्ड वॉचिंग 2002 पासून करत होतो नांदेडमध्ये.
ओके,
2002 मला दोन स्कीम्स होत्या. एक युजीसीच्या स्कीम होत्या, एक नांदेड परिसरातील पक्षी आणि दुसरं चिंवत जंगलातील पक्षी.
अच्छा,
या निमित्ताने मी जवळजवळ 3-4 वर्ष या ठिकाणी फिरत होतो. नांदेडमध्ये गोदावरी नदीचा घाट आहे किंवा नांदेडच्या जो डेरला तळा आहे विष्णुपुरीच्या जवळ, ते त्यानंतर भूकरजवळ सीताखंडी घाट आहे, अशी ही जी तळे आम्ही फिरून त्या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारचे पक्षी येतात आणि काय कसे येतात ते बघत होतो. त्याच आम्हाला बरेचसे पक्षी आढळले. मागे दिलीप यार्जी नांदेडला आले होते त्यावेळेस मी त्यांना नांदेडच्या नदीमध्ये 200 चक्रवाक दाखवले होते. त्यांना पण आश्चर्य, त्यांना आश्चर्य वाटलं, एवढे चक्रवाक कुठे आहे बघा म्हणलं, दाखवतो मी. तर ऍक्च्युली मी साईटवर त्यांना नेऊन दाखवलं होतं. 2004 मध्ये नांदेडला मी 21वा पक्षीमित्र संमेलन घेतलं होतं
नांदेडला,
मराठी विज्ञान परिषदेच्या सहाय्याने. त्यावेळेस मी सुरेश धोंदळे, डॉक्टर सुरेश, डॉक्टर आपले यांनी ते आम्हाला मदत केलेली होती. आणि त्यावेळेस जी मुंबईची किंवा नागपूरची मुले त्यांना शिकायच्या वाडीला घेऊन मी त्यांना हे दाखवले होते, हेरॉन्स दाखवले का झाडावर, ते 100 हेरॉन बसले, त्यांना पण आश्चर्य वाटलं होतं.
त्यावेळेस
पेंटेड स्टॉक्स होते, हेरॉन्स होते, त्यानंतर हे बघित दाखवलं होते मी त्या ठिकाणी, बारडेड गुस ज्यांना आपण बारडेड हाऊन्स असं म्हणू, त्यानंतर स्पॉटेड बुल्स आहेत, शावेलर्स आहेत, पिंटेल्स आहेत, हे सगळे पक्षी नांदेडच्या परिसरामध्ये व्यवस्थितपणे आपल्याला दिसत होते. जेव्हा हिवाळा सुरू झाला की पक्षी यायचे.
वेल सी, ये एक वक्त था जब इतने सारे पक्षी यु नो नांदेड में आते थे, लेकिन अब तो टाइम ये है बॉस, अब तो ऐसी सिचुएशन हो गई है कि ये सारे पक्षियों को हम ना, हम भी खुद और अपने बच्चों को भी सिर्फ यू नो मोबाइल के वॉलपेपर्स पे ही दिखा पाएंगे. चलिए, फिलहाल तो सुपरहिट गाने जो है वो आ रहे हैं आपके लिए. इस बारे में थोड़ा सा सोचिएगा ज़रूर. विश्व पर्यावरण दिवस है आज और इसीलिए अवेयरनेस के लिए एनवायरमेंट को हम कैसे बचा सकते हैं, पर्यावरण को कैसे बचा सकते हैं. माधुरी के साथ आप मॉर्निंग नंबर वन सुन रहे हैं, बजाते रहो. इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक पर मैं आपको मिल जाऊंगी. बाय द नेम आरजे माधुरी, 93.5. गुड मॉर्निंग.